चीनीमंडी.com पॉडकास्ट। इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी केले साखर कारखान्याचे उद्घाटन। इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी गुरुवारी दक्षिण पूर्व सुलावेसी मध्ये एका नव्या साखर कारखान्याचे उद्घाटन केले। त्यांनी सांगितले की कोविड-19 मुळे सध्याची आर्थिक स्थिती पाहता नव्या साखर कारखान्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी खूप अधिक विश्वासाची आवश्यकता होती। या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणे आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही गुंतवणूकदारांचे आभारी आहोत। साखर कारखाना 2017 बनवला गेला होता आणि ऑगस्टमध्ये परिचालन सुरू झाले आहे। याची गाळप क्षमता 12,000 टन प्रतिदिन आहे। राष्ट्रपतींनी सांगितले की आपल्याला या पावलाचा सन्मान करण्याची गरज आहे। जोकोवी यांनी सांगितले की आम्हाला आशा आहे की कारखाना व्यवस्थापन कोरोना संकटादरम्यान देशाच्या 15,000 कर्मचाऱ्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देईल। त्यांनी सांगितले की घरगुती साखर उत्पादनामुळे देशाची विदेशी मुद्रा वाचवण्यामध्ये मदत मिळू शकेल।